नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीनं रद्द करावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्राकडे मागणी. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापती हरिवंश यांनी फेटाळून लावला आहे. सभापतींची प्रतिष्ठा डागाळण्यासाठी अत्यंत घाईगडबडीत आणलेल्या या प्रस्तावात त्रुटी असल्याचं उपसभापतींनी सांगितलं. घटनात्मक संस्थांवर चिखलफेक करणं हाच या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं निरीक्षण उपसभापतींनी नोंदवलं आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या कामकाजात आजही व्यत्यय आला. लोकसभेचं कामकाज प्रथम दुपारी 2 वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं. राज्यसभेतही कामकाज सुरू झाल्यावर विरोधकांनी या मुद्द्यावर दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. त्यामुळे विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे सभागृहाचं कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज सुरू झाल्यानंतर सत्ताधारी पक्षाच्या फागनो कोन्याक यांनी खासदार राहुल गांधी यांच्या सदनाबाहेरच्या आक्षेपार्ह वर्तनाबाबत सभापतींकडे तक्रार केली. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही राहुल गांधी यांच्या वर्तनामुळे 2 खासदार पडून जखमी झाल्याचं सांगत गांधी यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. दरम्यान संसद भवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधकांच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या काँग्रेसकडून होत असलेल्या अपमानाविरोधात भाजपाच्या खासदारांनी आंदोलन केलं, तर बाबासाहेबांबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ इंडिया आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. मागच्या सरकारनं सुरू केलेल्या सर्व योजना आपलं सरकार सुरू ठेवणार असून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. गेल्या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावरच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत उत्तर दिलं. त्यावेळी ते म्हणाले,
आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, कोणतीही शंका मनात ठेवू नका. ही जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत, ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत, एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. त्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं, ते अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो.
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढताना सध्या ईव्हीएम सोबत कार्यरत असलेली व्हीव्हीपॅट यंत्रणा म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेतल्यासारखंच असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदानाच्या टक्क्यांबाबत, टपाली मतदानाबाबत तसंच इतरही अनेक मुद्द्यावर घेतलेल्या आक्षेपांचं मुख्यमंत्र्यांनी सविस्तर उदाहरणं देत निरसन केलं. जनतेनं दिलेला कौल विरोधकांनी स्वीकारावा असं आवाहनही त्यांनी केलं.
हे जे मॅन्डेट जनतेने आम्हाला दिलेलं आहे, कृपया मॅन्डेट स्वीकारा. जेव्हा तुम्ही मॅन्डेट नाकारता तर आमचा अपमान नाही आहे. आम्हाला तर भारताच्या संविधानाने इथे बसवलं आहे, पण त्याच संविधानाने ज्या लोकांना मतदान करण्याचा अधिकार दिलाय त्याचा अपमान या ठिकाणी करू नका, ही माझी तुम्हाला विनंती आहे.
विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चर्चेला उत्तर दिलं. महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकाचं राज्य करतानाच विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. मागील 2.5 वर्षात महाराष्ट्राच्या कायापालटाला सुरुवात झाली असून आता समृद्ध महाराष्ट्र हे आमचं एकत्रित मिशन असल्याचं शिंदे म्हणाले. आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही देतानाच जनतेच्या विश्वासामुळे आमची जबाबदारी वाढली आहे, आता अधिक गतिमान आणि लोकाभिमुख कारभाराचं वचन देत असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. परभणी आणि बीड जिल्ह्यात झालेल्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला तसंच संतांच्या भूमीला कलंक लावणाऱ्या आहेत अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज परभणी आणि बीड जिल्ह्यातील घटनेबाबत विधानसभेत बोलत होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी जबाबदार पोलिसांवर अद्याप कठोर कारवाई का केली नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. विधान परिषदेचे सभापती म्हणून राम शिंदे यांची एकमतानं निवड झाली. राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याचं उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी जाहीर केलं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राम शिंदे यांचं स्वागत केलं तसंच त्यांना शुभेच्छा दिल्या. विधानसभेत पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांनी या चर्चेत सहभागी होत आपल्या मतदारसंघातल्या विविध रस्त्यांच्या कामाचे कार्यारंभ आदेश निघून 5 महिने उलटून गेल्यावरही कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नसल्याकडे लक्ष वेधलं. विहित मुदतीत काम सुरू न करणाऱ्या कंत्राटदाराचं कंत्राट रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग परिसरातील कुरनूर मध्यम प्रकल्पातील 55 वर्ष जुन्या पाणी वितरण व्यवस्थेच्या दुरुस्तीसाठी चालू हिवाळी अधिवेशनात 13,97,00,000 रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. ही दुरुस्ती झाल्यास 10 गावातील 3,643 हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ होणार असल्याची माहिती तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. पवार यांनी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून ही मागणी केली. श्रीलंका सरकारनं कांद्यावरील आयात शुल्क 20% कमी करून अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरू केल्यानं नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशात निर्यात करता यावा असं पवार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
अल्पसंख्याक समाजानं आपल्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य शासनाचा विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केलं आहे. त्या काल जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्याक अधिकार दिवस पार पडला त्यावेळी बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आजपासून ते येत्या मंगळवारपर्यंत सुशासन सप्ताह राबवण्यात येत आहे. या सुशासन सप्ताहात जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन संगीता राठोड यांनी केलं आहे.
हा जो सप्ताह आहे तो केंद्र सरकारने साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. या सप्ताहामध्ये ज्या काही सर्वसामान्य जनतेच्या गोरगरिबांच्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारच्या तक्रारींचं निपटारा करायचा आहे. मी आपल्या जिल्ह्यातील सर्व जनतेला आवाहन करते की आपण या सप्ताहामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या ज्या काही अडचणी असतील, ज्या विभागाशी संबंधित असतील, त्या विभागाशी आपण संपर्क करावा.
हिंगोली जिल्ह्यात आजपासून 24 डिसेंबर दरम्यान सुशासन सप्ताह पाळला जात आहे. त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी नुकतेच जिल्ह्यातील सर्व विभागांना सुशासन सप्ताहाबाबत सूचना दिल्या आहेत. आज पहिल्याच दिवशी जिल्ह्यात विविध कार्यालयामार्फत नागरिकांची सनद वाचनाने या सप्ताहास प्रारंभ करण्यात आला. उद्या या अंतर्गत जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयामार्फत सामाजिक सहाय्य योजनेचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज स्पष्ट केलं. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानसह भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघांचा समावेश आहे. स्पर्धेचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं आयसीसीच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट संघानं 2017 चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं. छत्रपती संभाजीनगरच्या महावितरणनं ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांना टक्का वाढवण्याच्या हेतूनं लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी 31 मार्च 2024 नंतर सलग 3 वेळा ऑनलाईन पद्धतीनं वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता हिवाळी अधिवेशन संपताच बहिणींच्या खात्यात जमा केला जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. कांदा निर्यातीवर लावलेले 20% शुल्क तातडीनं रद्द करावं, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्राकडे मागणी. आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने पाकिस्तान आणि तटस्थ ठिकाणी होणार असल्याचं आयसीसीकडून स्पष्ट. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.